आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजपचा दुटप्पी चेहरा उघड झाल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारी रोजी सुटी जाहीर. आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरांची गणना करण्यात येईल. याआधीचे 15 दिवस नागरिकांना स्वतःहून या घरांच्या गणनेची माहिती देता येईल. दुसऱ्या टप्प्यात 2027 लोकसंख्येची गणना होईल. मोबाईल ऍपद्वारे केली जाणारी ही देशातली पहिली जनगणना असेल. अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आला आहे. काँग्रेसनं कारवाई केली पण भाजपने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतलं. यातून भाजपचा दुटप्पी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पक्षाशी युती करत आहे अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली. अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित 12 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ आज जालना इथं पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त झाला आहे अशी टीका यांनी यावेळी केली.
ही निवडणूक आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलो. ही निवडणूक आम्ही शिंदे शिवसेनेच्या विरोधात लढलो. निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी त्यांची भूमिका ही पक्ष म्हणून ठेवणे आवश्यक होती. मात्र त्यांनी ती भूमिका ही ठेवली नाही. त्यांनी थेट स्वरूपाच्या मध्ये भाजपमध्ये सपोर्ट जो केला चुकीचा आहे. आणि ही बाब जशी निदर्शनास आली तशी निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांना निलंबित करतो. आणि बघा विडंबना. आणि भारतीय जनता पक्ष त्यांना स्वतःच्या पक्षात प्रवेश करतो. भारतीय जनता पक्षाने सगळ्या गोष्टी कशा गुंडावर ठेवल्या.
दरम्यान पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी असा निर्णय घेणं योग्य नसल्याचं मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. या प्रकरणामुळे पक्षाचं नुकसान होऊन त्यावर अंतर्गत चर्चा सुरू असल्याची स्पष्टता त्यांनी दिली. राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील आरोपांवर बोलताना हे आरोप निवडणुकीपुरते मर्यादित असल्याची भावना जनतेत निर्माण होत असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
निवडणुका आल्या की एकमेकावर आरोप करून निवडणुकीपुरती सोंग दाखवलं जातं आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचं यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचंच काम आहे.
पैसे वाटपाच्या आरोपांबाबत ठोस पुरावे नसल्याचं सांगत राज्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना वेग आला असून आज भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वागत लॉन सिव्हिल लाईन्स इथं संध्याकाळी 7:45 प्रगट मुलाखत आयोजित आली आहे. त्यानंतर 8 नंदनवन इथं तर 9 रामनगर इथं त्यांची प्रचारसभा होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनानं प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं महामंडळं मंडळं इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही सार्वजनिक सुटी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. प्रगती या व्यासपीठामुळे देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती आल्याचं प्रतिपादन माजी कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केलंय. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. प्रगतीच्या अंतर्गत आढावा घेतला जात असलेल्या काही प्रकल्पांची निवड खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यात नवी मुंबई विमानतळ, चिनाब नदीवरचा रेल्वेचा पूल, आसाममधल्या बोगीबिळ पूल यांचा समावेश असल्याचं गौबा यांनी सांगितलं. आकाशवाणीच्या FM गोल्ड आणि इतर वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आज रात्री 9:30 ही पूर्ण मुलाखत ऐकता येईल. केंद्र सरकारनं कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक 2025 संबंधित लोकांकडून सूचना आणि हरकती मागवली आहे. हे विधेयक कीटकनाशकांशी संबंधित जुन्या 2 कायद्यांची जागा घेईल. विधेयकाचा मसुदा सरकारनं प्रसिद्ध केला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत तसंच कीटकनाशकांशी संबंधित किरकोळ गुन्हे फौजदारी कलमांमधून वगळणं असा या विधेयकाचा हेतू आहे. संबंधितांना 4 फेब्रुवारीपर्यंत आपल्या सूचना पाठवायच्या आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी तयार केलेला गाडगीळ अहवाल पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्वपूर्ण आणि दूरदर्शी दस्तऐवज ठरला. पर्यावरण क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी 2024 गाडगीळ यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या सर्वोच्च सन्मानानं गौरवलं होतं. गाडगीळ हे भारतातील जैवविविधतेच्या कायद्याचे शिल्पकार होते असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील गाडगीळ यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त केल्या आहे. कैद्यांची शिक्षा संपल्यानंतर सामान्य जीवनात परतताना त्यांना रोजगार प्राप्त व्हावा, त्यांच्या हाताला काम मिळावं जेणेकरून ते पुन्हा गुन्हेगारीकडे परतू नये यासाठी भंडारा कारागृहात विविध उद्योगधंद्यांचं प्रशिक्षण कैद्यांना दिलं जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कारागृहात शेती देखील केली जाते. या शेतीत पिकवलेला भाजीपाला कैद्यांनी कारागृहाच्या बाहेर विक्रीसाठी ठेवला आहे आणि नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री म्हणजेच धातूच्या मोठ्या चौकटी उभारण्याचं काम सुरू होणार आहे. या तांत्रिक कामासाठी 5 वाहतुकीत बदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. उद्यापासून 13 अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव चांदूर नांदगाव खंडेश्वर या मार्गावरील वाहतूक काही वेळ तात्पुरती थांबवली जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचं नियोजन योग्य प्रकारे करावं आणि महामार्ग कर्मचाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं काल मध्यप्रदेशमधल्या जबलपूर इथं निधन झालं. ते 90 होते. काल सकाळी प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्रातल्या अकोला इथं 21 नोव्हेंबर 1936 ज्ञानरंजन यांचा जन्म झाला. शिक्षण आणि नोकरीनिमित्त महाराष्ट्र राजस्थान दिल्ली मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. ज्ञानरंजन यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध असून कवाडखाना या त्यांच्या पुस्तकामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. महसूल विभागाच्या पथकानं काल भंडारा जिल्ह्यात एका राईस मिलवर छापा घालून रेती वाहतूक करणारे 17 जप्त केले. वरठी मोहगाव देवी इथं असलेल्या जय गुरुदेव राईस इंडस्ट्री इथं अवैध रेती वाहतुकीसाठी वापरले जाणारे ट्रक लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीन किंवा जपानच्या खेळाडूशी होईल. त्याआधी भारताच्या आयुष शेट्टीला चीनच्या शी युकी याच्याकडून पराभव पत्करावा लागला. एमएसयू अर्थात मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटची राष्ट्रीय आढावा बैठक 6 आणि 7 रोजी नागपुरात पार पडली. या बैठकीत देशभरातील 20 एमएसयूच्या कार्यप्रगतीचा आढावा घेऊन शहरी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणावर चर्चा करण्यात आली. बैठकीत नागपूर एमएसयूच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचं सादरीकरण करण्यात आलं तसंच रिअल टाईम रोग सर्वेक्षण आणि जलद प्रतिसाद प्रणालीवर भर देण्यात आला. विदर्भात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 10 सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात 10.6 यवतमाळ इथं 11 सेल्सिअस तर वर्धा इथं 11.5 सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 113 दीक्षांत समारंभ उद्या दुपारी 3 ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर इथं संपन्न होणार आहे. या समारंभात 61,871 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात येणार असून 279 संशोधकांना आचार्य पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश दिल्यामुळे भाजपचा दुटप्पी चेहरा उघड झाल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 रोजी सुट्टी जाहीर आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ माधव गाडगीळ यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.